नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 6 जुलै गुरुवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. महापालिकेतील LBT कराच्या पावत्या रद्दीत विक्री केल्याचे प्रकरण ताजे असताना आता मेहरूण मधील TB रुग्णालयाच्या जागेत ठेवण्यात आलेल्या रद्दीचा झोल बुधवारी उघडकीस आला आहे. ना निविदा, ना आयुक्त व उपआयुक्तांची परवानगी, तरीही रद्दी प्रभाग समिती 3 प्रभाग अधिकाऱ्याने परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. शेतकऱ्यांकडून माती मोल दराने खरेदी केलेल्या भाजीपाल्याची बाजारात चक्क 4 विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेती बाजारपेठेदरम्यान उत्पादक व ग्राहकांनाच पिळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगरकडून चोपडा येथे जाणाऱ्या चोपडा आगाराच्या बसच्या बुधवारी सायंकाळी 6:30 ममुराबाद रस्त्यावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. शासनाने प्लास्टिक बंदी केली असतानाही शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. जमा होणाऱ्या कचऱ्यात सुमारे 70 हा प्लास्टिक कचरा असून या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया मनपाकडून होत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे बराच कचरा हा जमा होत नसल्याने गिरणा नदीसह शहरातील नद्यांमध्ये व शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग लागलेले दिसत आहे. कुणी गेले त्याची चिंता करू नका, गेले त्यांना तिथेच सुखी राहू द्या. त्याबद्दल आपली काहीच तक्रार नाही. आपण सामूहिक शक्तीतून नवीन कर्तृत्ववान नेतृत्वाची पिढी महाराष्ट्रात निर्माण करू अशी साद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी घातली. बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असणाऱ्या कंगनाचा येत्या काळात एक नवीन चित्रपट समोर येत आहे. कंगनाच्या इमर्जन्सी नावाच्या चित्रपटाचा टीझर समोर आला होता. भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. त्यानंतर आता तिच्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. तेजस असे या चित्रपटाचे नाव आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा विचार कधीच करीत नाही. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.